आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहणार. कर प्रशासनातील गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये आयकर अधिकाऱ्यांनी देशहित समोर ठेवून काम करावं असं महालेखाकार आणि नियंत्रक के संजय मूर्ती यांचं आवाहन. ऑस्कर नामांकनाच्या निवडक 15 चित्रपटांमध्ये होमबाउंड या भारतीय चित्रपटाचा समावेश. आणि विदर्भात गोंदिया इथं सातत्यानं निचांकी तापमानाची नोंद, आजही पारास 8.6 अंशावर. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम 1961 कलम 14(2) सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका वेळेत आणि कालबद्ध रीतीने व्हाव्यात यादृष्टीनं हा निर्णय महत्वपूर्ण आहे. यानुसार राज्य शासनास अशा निवडणुकांबाबत नियम करता येतील, तसंच उमेदवारी अर्ज स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाराचा निर्णय अंतिम असेल अशी कलमं यात समाविष्ट करण्यात आली आहेत. याबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या सुधारणा अध्यादेश 2025 काढण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. याशिवाय राज्यातील गड किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसंच महाराष्ट्रातील राज्य संरक्षित स्मारकं अतिक्रमणमुक्त राहावी आणि त्यांची ऐतिहासिकता अबाधित राहावी याकरता सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची नेमणूक करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. अमरावती नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 संदर्भात आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. अमरावतीत एकंदर 6,77,180 मतदार असल्याचं त्यांनी सांगितलं. अमरावती महानगरपालिकेसाठी 7 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मतमोजणी दिनांक 16 जानेवारी रोजी नवसारी येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होणार असल्याची माहिती आयुक्त शर्मा यांनी दिली.
आपण वाटप केलेले झोन आहेत, त्या प्रत्येक झोनमध्ये एक रिटर्निंग ऑफिसर जे उपजिल्हा अधिकारी दर्जाचे अधिकारी आहेत ते आम्हाला विभागीय आयुक्त कार्यालय मार्फत जे अधिकारी घेतले आहेत त्याचे आपल्याकडे हे 8 उपजिल्हा अधिकारी संवर्गाचे अधिकारी आलेले आहेत. त्यापैकी 7 रिटर्निंग ऑफिसर आणि 1 आदर्श आचारसंहिता आहे त्याचे नोडल प्रमुख असे आपण ठेवले आहे.
दरम्यान चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अकुनुरी नरेश यांनी देखील काल पत्रकार परिषदेद्वारा आगामी निवडणुकीची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार चंद्रपूर महानगरपालिकेअंतर्गत एकंदर मतदारांची संख्या 2,99,994 इतकी असून एकंदर दिव्यांग मतदार 807 आहेत. एकूण प्रभाग 17 असून उमेदवारांची संख्या 66 इतकी आहे तर मतदार केंद्रांची संख्या 355 इतकी असणार आहे. अणुऊर्जा विधेयकावरच्या चर्चेला आज लोकसभेत प्रारंभ झाला. प्रस्तावित कायद्यामुळे 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचं लक्ष्य साध्य होईल असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयक मांडताना सांगितलं. देशाच्या विकासात हा एक मैलाचा दगड ठरेल असं सिंह म्हणाले. तर या विधेयकात पुरवठादाराचं दायित्व ठरवलं नसल्यानं देशासाठी हानिकारक असल्याचं सांगत काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी विधेयकाला विरोध केला. अंमलबजावणी संचालनालयाचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत आज काँग्रेस खासदारांनी संसद भवन परिसरात निदर्शनं केली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधातल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोपपत्राची दखल घ्यायला दिल्लीतल्या न्यायालयानं नकार दिला. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी आणि राहुल गांधींविरोधात केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. काँग्रेस खासदारांनी संसद भवन परिसरात सरकारविरोधी घोषणाबाजी करत सरकारनं गांधी कुटुंबाची माफी मागण्याची मागणी केली. कर अधिकाऱ्यांनी गुंतागुंतीच्या कर प्रकरणांना विवेकबुद्धी आणि कार्यतत्परतेनं सामोरं जावं आणि देशाच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी आपल्या अनुभवाचा उपयोग करावा असं आवाहन भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक के संजय मूर्ती यांनी केलं. ते नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी इथं भारतीय महसूल सेवेच्या 79व्या तुकडीच्या उद्घाटन समारंभात मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी प्रधान आयकर आयुक्त मालती श्रीधरन आणि एनआयडीटीचे महासंचालक एस के मॅथ्यूज उपस्थित. उपस्थित होते. एनएडीटीला क्षमता निर्माण आयोगाकडून मिळालेलं पंचतारांकित मानांकन इतर शासकीय प्रशिक्षण संस्थांसाठी आदर्श ठरेल असं महालेखापरीक्षक यावेळी म्हणाले. प्रशिक्षण संचालक सलील बिजूर यांनी सादर केलेल्या अहवालानुसार 79व्या तुकडीत 182 अधिकारी असून त्यात भूतानमधील 2 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या तुकडीत 67% महिला अधिकारी असून बहुसंख्य अधिकाऱ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी अभियांत्रिकीची आहे. यावेळी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना अकादमीचे अतिरिक्त महासंचालक सिद्धरामप्पा कपटनवार यांनी कर प्रशासनाची शपथ दिली. राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाला आहे अशी माहिती संबंधित तक्रारदाराचे वकील आशुतोष राठोड यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राठोड यांनी केली. मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या 10% राखीव कोट्यातून मिळवलेल्या 4 सदनिकांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल दोषी ठरवलं होतं. दरम्यान या प्रकरणी कोकाटे यांचा राजीनामा घ्यायचा किंवा नाही हे अजित पवार ठरवतील असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. लोकसभेत काल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान विधेयक 2025 सादर केलं. हे विधेयक 20 वर्ष जुन्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 जागा घेईल. ऐकूया याबाबतचा वृत्तांत.
ग्रामीण भागात व्यक्तिगत आणि सार्वजनिक मालमत्ता निर्माण व्हाव्यात आणि रोजगार निर्मिती व्हावी या प्रमुख उद्देशासह हे अभियान सुरू करण्यात आलं होतं. भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2014 ते 2025 या काळात या अभियानासाठी 853,810 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या अभियानाअंतर्गत 862 आवश्यक पायाभूत सुविधा आणि मालमत्तांची निर्मिती करण्यात आली आहे. सुमारे 12 कोटी श्रमिकांनी आधारद्वारे या अभियानात नोंदणी केली असून आजवर व्यक्तिगत 62.95 कोटी रुपयांची बांधकामं करण्यात आली आहे. या बांधकामांना अनेक ठिकाणी जिओ टॅगिंग केलं जात आहे. हे आकडे ग्रामीण भागातील पारदर्शक आणि वेगवान विकासाचं प्रतीक आहे. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी हेमांगी कुलकर्णी.
ऑस्कर 2026 अर्थात 98व्या अकॅडमी पारितोषिकांसाठीच्या अंतिम फेरीत होमबाउंड हा भारतीय चित्रपट प्राथमिक फेरी पार करून निवडक 15 चित्रपटांच्या यादीत पोहोचला आहे. नीरज घायवान दिग्दर्शित हा भारतीय चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या श्रेणीत आहे. या यादीतल्या चित्रपटांचं अंतिम नामांकन 22 जानेवारीला जाहीर होईल. 98वा अकादमी पुरस्कार सोहळा 15 मार्च 2026 रोजी होणार आहे. 61व्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धांना उद्यापासून बीड इथं सुरुवात होत आहे. 4 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत पुरुष आणि महिलांचे प्रत्येकी 24 संघ सहभागी होणार असून यात 800 खेळाडूंचा समावेश आहे. राज्यस्तरीय तसंच जिल्हास्तरीय खो खो संघटनेच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला 4था 2020 क्रिकेट सामना आज संध्याकाळी 7 वाजता लखनौ इथं खेळला जाणार आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेत भारत 2 सामने जिंकून आघाडीवर आहे. टोल वसुली पद्धतीऐवजी स्वयंचलित नंबर प्लेट ओळख प्रणाली पुढल्या वर्षीपासून लागू केलं जाईल असं रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत सांगितलं. महामार्गावर वाहनांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि वाहतुकीचा वेळ कमी करण्यासाठी नवी प्रणाली लागू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हवामान. विदर्भात गोंदिया इथं सातत्यानं निचांकी तापमान नोंदवण्यात येत असून आज देखील 8.6° सेल्सिअस इतकं सर्वात कमी किमान तापमान नोंदवण्यात आलं. गोंदियानंतर नागपूर इथं 9.6, यवतमाळ आणि भंडारा इथं 10 तर अमरावती इथं 10.6° सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भात थंडीची लाट कायम असून आगामी काही दिवस वातावरण कोरडे राहणार असल्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहणार. कर प्रशासनातील गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये आयकर अधिकाऱ्यांनी देशहित समोर ठेवून काम करावं असं महालेखाकार आणि नियंत्रक के संजय मूर्ती यांचं आवाहन. ऑस्कर नामांकनाच्या निवडक 15 चित्रपटांमध्ये होमबाउंड या भारतीय चित्रपटाचा समावेश आणि विदर्भात गोंदिया इथं सातत्याने निचांकी तापमानाची नोंद आजही 12.6°C. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.